न्यूयॉर्कपाशी बेथेल नावाच्या एका खेड्यात मॅक्स यजगुर या व्यक्तीच्या डेअरी फार्ममध्ये 15 ते 18 ऑगस्ट 1969 हे फेस्टिवल झालं. फेस्टिवल म्हणजे याला आपण मराठीत जर उत्सव किंवा महोत्सव म्हटलं तरी चालेल, पण तरी त्याचं खरं रूप हे कळणार नाही, म्हणून त्याला आपण फेस्टिवलच म्हणूया. म्हणजे कदाचित भारतातला कुंभमेळा वगैरे असतो ना त्या प्रकारचं. म्हणजे संयोजकांनाही वाटलं नव्हतं, त्यांना वाटलं तर 25,000 लोक येतील आणि $18 आणि $24 त्यांनी तिकीटही विकली होती. पण किती लोक आले माहिती आहे का तुला संग्राम? 4.5 लाख लोक आले. आणि त्या सगळ्या योजना, सगळी तयारी, सगळं प्लॅनिंग फसलं आणि हे फेस्टिवल हे विनामूल्य आहे ही घोषणा करण्याच्या अगोदरच लोकांनीच ते विनामूल्य करून टाकलं होतं. म्हणजे इथे कुठल्या कुठल्या दिग्गजांनी हजेरी लावली याची यादी मी जर तुला दिली तर जसं एखाद्या प्रतिभावान कलाकाराकडे किंवा कलाकृतीकडे बघून डोळे दिपावेत, तशी नुसती ही यादी ऐकून संग्राम ऐकणाऱ्याच्या कान, म्हणजे ऐकणाऱ्याचे कान दिपतील. म्हणजे क्रीडन्स क्लिअर वॉटर रिवायवल जे CCR ज्यांनी पहिल्यांदा यावर आम्ही येऊ अशी हमी दिली होती, म्हणजे अर्थात $10,000 घेऊन त्यांना पोलिसांनीच अडवलं, म्हणजे ट्रॅफिकमध्येच ते अडले आणि पहिल्याच दिवशी पहिल्याच प्रयोगासाठी त्यांना येता आलं नाही, म्हणून ते मध्यरात्रीपर्यंत पोचून लगेच मंचावर गेले. पण त्याआधी रिची हेवन्स हा फेस्टिवलचा श्रीगणेशा करून चुकला होता. त्यानंतर, आणि हे तुला माहिती आहे का मला सांग, स्वामी सच्चिदानंद हे विख्यात योग गुरु मंचावर आले, त्यांना हेलिकॉप्टरने वगैरे आणण्यात आलं बरं का. भगव्या वस्त्रात त्यांनी विवेकानंदांना स्मरून ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका अशी दणदणीत सुरुवात करताच टाळ्यांचा नुसता गडगडाट झाला. त्यांनी संगीतात कसे ब्रह्मांड लपलं आहे वगैरे असे तत्सम अध्यात्मावर काहीतरी एक भाषण केलं आणि हरिओम राम राम म्हणून फेस्टिवलचे उद्घाटन केलं. हे तुला माहिती होतं का? आपल्याला उगीच वाटतं की एखाद्या चलचित्र वाहिनीवर कुणीतरी भगवी वस्त्र नेसून योग करून दाखवणाऱ्याचंच कौतुक आहे, पण तसं काही नाही आहे. 2022 खूप खूप अगोदर हे खूप वेगळ्या लोकांनी आणि खूप भव्य पद्धतीने हे करून चुकलेले आहेत. म्हणजे हे लोक आजकालचे जे ज्या शाळेत आहेत ना त्याचे प्रिन्सिपल हे स्वामी सच्चिदानंद वुडस्टॉकचे उद्घाटन करायला गेले होते. आता बोल बरं अजून कोणकोण होतं बरं? स्वीट वॉटर, बर्ट सॉमर, टिम हार्डिन आणि त्यानंतर आपले पंडित रविशंकरजी, ज्यांनी भर पावसात म्हणजे बाकीच्या बँड्सनी वाजवण्यास नकार दिल्यावरही आपल्या सतारच्या जोरावर लोकांना मंत्रमुग्ध करून जागच्या जागी खिळवून ठेवलं पावसात. आणि त्यानंतर 2-3 बँड्सनी नाही म्हटलं म्हणून पंडितजी वाजवत राहिले. त्यानंतर मेलनी, आर्लो गुथरी आणि जॉयन बायज येऊन गेले. दुसऱ्या दिवशी मग क्विल, कंट्री जो मॅकडॉनल्ड, कार्लोस संताना, जॉन सेबॅस्टियन, जो की वास्तविक या कार्यक्रमात नव्हता पण जे वाजवणारे होते ते येईपर्यंत या पठ्ठ्यांनी मंच गाजवला आणि नंतर लोकप्रियताही मिळवली. कीफ हार्टली बँड, द इनक्रेडिबल स्ट्रिंग बँड, कॅन्ड हीट, माउंटेन, द ग्रेटफुल डेड आणि नंतर क्रीडन्स क्लिअर वॉटर रिवायवल आले. जॅनिस जॉप्लेन, स्लाय अँड द फॅमिली स्टोन, द हू, एबी हॉफमन, जेफरसन एअरप्लेन आणि शेवटच्या दिवशी जो क्रॉकर, कंट्री जो अँड फिश, 10 years आफ्टर, द बँड, जॉनी विंटर, ब्लड स्वेट अँड टीयर्स, क्रॉसबी स्टिल्स, स्नॅश अँड यंग हे सुद्धा, पॉल बटरफील्ड ब्लूज बँड, शानाना आणि अखेरीस आपला जादूगर जिमी हेंड्रिक्स. हे असं न भूतो न भविष्यती फेस्टिवल हे पार पडलं. आजकालचे कोचेला बिचेला झक मारतात याच्यासमोर.